दुसरं जोडा तेच.
बहीण भावाची न जाळी ग, बहीण भावाची न जाळी ग, बहीण भावाची, बहीण बाई भावाची न जाळी ग, ह्या ग शिवाच्या बेकाळी ग, ह्या ग शिवाच्या बेकाळी ग, बहीण भावाची, बहीण बाई भावाची मुली जाळी ग, बहीण भावाची मुली जाळी ग, बहीण भावाची मुली जाळी ग, हे ग शिवाच्या, हे ग बाई शिवाच्या बेकाळी ग, तिने गावाला वगदी दिली ग, तिने गावाला वगदी दिली ग, तिने गावाला, तिने बाई गावाला वगदी दिली ग, बहीण भावाची न जाळी ग, बहीण भावाची न जाळी ग, बहीण भावाची, बहीण बाई भावाची न जाळी ग, सुमियाला तचपळाच ग, सुमियाला तचपळाच ग, स्वामी आलत, स्वामी बाई आलत चपळाच ग, सिंगवाजात भुईगात ग, सिंगवाजात भुईगात ग, सिंग वाजत, सिंग बाई वाजत भुईगात ग, यग सीताच्या भुईगात ग, यग सीताच्या भुईगात ग, सिंग वाजत, सिंग बाई वाजत भुईगात ग.
मोठ्याचा नवरा,
म्हणजे बरच म्हणायला सारखं आलं. म्हणजे
आता ह्याच्या पुढे असेल ना तुमचं काय? आता कसं म्हणलं की तुम्ही बहीण जाळली, सोमी स्वामी आल्याच चापळाचं, शिंग वाजत होऊन घेत, ह्या ग सीताच्या भुई घेत, पुढे काय? आता कहाणी सांगताय तुम्ही, बरोबर आहे ना?
म्हणत नाही,
तुमच्या ध्यानात असणार आहे कहाणी सांगताय, ही वेगळी वेगळी कहाणी कशी सुरू
म्हणलं की आता मग अशी ती हळद दळी ती ती म्हणली शीताबाई ती हळद दळी
पांडवांच्या दारी हळदी कुंकाचा पाट केला माझी या बाळाचा नवऱ्याचा मामा आला पांडवाच्या दारी दुर्टी कशाची सुकली तुम्ही आता म्हणल्या पानाची सुकली आणि मांडवाच्या दारी जावा जावांचा रुसवा तोरलीचं पातळ धाकलीलाच नेसावा मांडवाच्या दारी आहेर कुणाचा वाजतो कोकणी चाल किती अगदी मस्त कोकणातली याच्यातली किती छान छान तुमच्याकडे गळे आहेत काळूबाईचं आंबाबाईचं असं गळ.
आता आपण असं करू बर का, तुमच्या म्हणजे ज्या जुन्या जाणत्या म्हाताऱ्या बाया आहेत की ज्यांना खरंच चांगल्या ओव्या येतात त्यांना उद्या सकाळी आपल्याला घेता येईल ना हाच कार्यक्रम उद्या सकाळी? चालेल ना. कोण कोण तुम्हाला माहित असेल ना कोण कोणत्या बायांना येतात चांगले गाणे जात्यावरची गळे आहेत का इथे गावात? कोणाला
गेले होते गेले
तुम्ही हात लावून नाही
येईल येईल म्हणेल ती थांबा की वरती वरती.